भाग 26 प्रकाशात चालूला योहान याचा तिसरा अध्याय 19-21 वचन, योहान याचा 8वा अध्याय 12 वचन, पहिले योहानाचे पत्र याचा पहिला अध्याय 5-7 वचन। जे येशूवर विश्वास ठेवत नाही ते अंधारात चालण्यासारखा आहा, तो नेहमी पडा, त्याला मार्ग दाखवूसाठी कणाच प्रकाश नाही। जर आपण येशूवर विश्वास ठेवस तर तो प्रकाशात चालहा। येशू आखना मी जगाना प्रकाश आहा, जो कोणी माझ्या मागा येई तो अंधारात चालणार नाही।